आकाशवाणी मुंबई, प्रज्ञा तळेगावकर
आणि मी तुषार पवार
प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकार राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना आश्वासन. राज्यात संरक्षण सामुग्रीच्या उत्पादनांचे 3 कॉरिडॉर विकसित करणाऱ्याला मंजुरी द्यावी अशी मुख्यमंत्र्यांची प्रधानमंत्र्यांकडे मागणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 8 आणि 9 ऑक्टोबरला राज्याच्या दौऱ्यावर. राज्य लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी होणारी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा आता येत्या 9 नोव्हेंबरला होणार. आणि राज्यातल्या 9 जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परिसरात उद्या करता मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट.
महाराष्ट्रातल्या आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली इथं भेट घेतली. राज्यातल्या अतिवृष्टी, पूरस्थिती आणि त्यातून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती त्यांनी यावेळी प्रधानमंत्र्यांना दिली. यावेळी प्रधानमंत्र्यांनी हे आश्वासन दिल्याचं फडणवीस यांनी माध्यमांना सांगितलं.
त्यांना एकूण महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली, कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सांगितलं आणि त्यांना विनंती केली की आम्हाला एनडीआरएफच्या माध्यमातून भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करावी. त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे.
याशिवाय महाराष्ट्रातले संरक्षण कॉरिडॉर, गडचिरोलीतील पोलाद उत्पादनासाठी सवलती, मुंबईत दहिसर इथल्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या जागेचं हस्तांतरण तसंच ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या दृष्टीनं राज्य सरकार करत असलेले उपाय इत्यादींबाबत अतिशय सविस्तर चर्चा प्रधानमंत्र्यांशी केल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. गडचिरोली इथं पोलाद सिटीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून हा एक आकांक्षित जिल्हा आहे. महाराष्ट्र राज्य मायनिंग कॉर्पोरेशनला एरिया लिमिटमध्ये सवलत मिळावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी मोदी यांच्याकडे केली आहे. गडचिरोलीत पोलाद उत्पादनाची प्रचंड क्षमता असून हे पोलाद हरित पोलाद असेल आणि चीनपेक्षाही कमी किमतीत ते उपलब्ध होणार आहे. गडचिरोलीत जिल्हा नक्षलमुक्त करून विकासाच्या अमाप संधी यातून निर्माण होतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात 10 शस्त्रास्त्र निर्मिती कारखाने आहेत. भारताला लागणाऱ्या एकूण शस्त्र आणि दारुगोळ्यापैकी 30% उत्पादन महाराष्ट्रात होतं, त्यामुळे महाराष्ट्र हे संरक्षण कॉरिडॉरसाठी प्रभावी क्षेत्र आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 3 संरक्षण कॉरिडॉर संदर्भात एक तपशीलवार सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्र्यांना दिलं. पुणे अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती वर्धा नागपूर सावनेर आणि नाशिक धुळे या 3 कॉरिडॉरच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक राज्यात येणार असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबईत दहिसर इथल्या 58 एकर जागेची मालकी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे आहे. तिचं हस्तांतरण महानगरपालिकेकडे झालं तर जागेचा सार्वजनिक वापरासाठी आणि विकासासाठी उपयोग करता येईल असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी फिनटेक परिषदेसाठी मुंबईत येणार असून नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो 3 या प्रकल्पाचा ते प्रारंभ करतील. तसंच मुख्यमंत्र्यांनी राज्याचे माजी राज्यपाल आणि विद्यमान उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचीही भेट घेतली.
राज्यात अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना सरकारकडून मदत पोहोचवली जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पुण्यात आज ते वार्ताहरांशी बोलत होते. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून भरीव मदत देण्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन दिल्यानंतर पवार यावेळी म्हणाले, पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्यांना 5,000 रुपये आर्थिक मदत आणि 10 किलो धान्य दिलं जाणार आहे. गरजेनुसार धान्याची मदत वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पवार यांनी वार्ताहरांना दिली.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना 2,000 रुपये भाऊबीज म्हणून भेट दिली जाणार आहे. ही माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. यासाठी 40,61,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचंही त्यांनी सांगितलं. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या महिला आणि बालकांच्या संगोपनासाठी, पोषणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी महत्वाची सेवा बजावतात. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही भाऊबीजेची भेट स्वरूपात मंजूर केली आहे. त्यांचा सण आनंदी व्हावा हीच आमची भूमिका आहे असं त्यांनी सांगितलं.
सेवा आणि सुशासन या मंत्राच्या आधारे वाटचाल करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. सेवा पर्वच्या या विशेष मालिकेअंतर्गत आज अंतराळ क्षेत्राला अभूतपूर्व उंचीवर नेण्यासाठी केलेले प्रयत्न आज जाणून घेऊयात.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अंतराळ क्षेत्रात एकामागून एक टप्पे गाठले आहेत. हाफ क्रायोजेनिक इंजिन आणि इलेक्ट्रिक प्रोपल्शनमुळे अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती झाली आहे. भारताने काही काळापूर्वी अंतराळात डॉकिंग अर्थात उपग्रह जोडणी आणि अनडॉकिंग म्हणजेच उपग्रहांचं विलगीकरण यशस्वीरित्या पूर्ण केलं. ग्रुप कॅप्टन शुभांशी शुक्ला यांचा अंतराळातला यशस्वी प्रवास हे भारताच्या पहिल्या मानवसहित अंतराळ मोहिमेच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल आहे. 2035 पर्यंत अंतराळ स्थानक उभारण्याचीही योजना आहे. पायाभूत सुविधा नियोजनात उपग्रह आधारित कृषी क्षेत्राला सहाय्य करणं, मच्छीमारांची सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन अशा क्षेत्रात भारताने प्रगतीचे नवे टप्पे गाठले आहेत.
ॲप आधारित वाहन चालकांनी नियमांचं पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल यासाठी परिवहन विभाग आणि मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मुंबईत अनेक ॲप आधारित वाहनं प्रवाशांकडून मनमानी भाडं वसूल करत असल्याच्या तक्रारीनंतर परिवहन विभागानं थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या काही दिवसात 263 अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तब्बल 3,88,000 इतका दंड ठोठावण्यात आला आहे. सरनाईक म्हणाले की शासनाच्या निर्णयानुसार ॲपबेस वाहनं चालवण्यासाठी चालकांकडे वैध परवाना असणं तसंच चालकांना भाड्याच्या रकमेपैकी 80% भाडं देणं बंधनकारक असून ठरवलेल्या दरापेक्षा जास्त भाडं आकारता येणार नाही. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी होणारी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली असून ती आता येत्या 9 नोव्हेंबरला होईल. राज्यातल्या अनेक भागात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून येत्या 2 दिवसात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला असल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी शासनानं केली होती. त्यानुसार राज्य सरकारनं आयोगाला विनंती केल्यामुळे हा बदल झाला आहे. 9 नोव्हेंबरला गट ब अ राजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा नियोजित होती. ती आता या बदलामुळे पुढे ढकलली असून त्याची सुधारित तारीख नंतर जाहीर करू असं लोकसेवा आयोगाच्या पत्रकात म्हटलं आहे.
धुळे जिल्ह्यातल्या रोहिणी ग्रामपंचायतीला डिजिटल गव्हर्नन्स क्षेत्रातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम इथं नुकताच 28व्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेत हा पुरस्कार प्रदान केला गेला. यंदा पहिल्यांदाच या परिषदेच्या वतीनं ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी हे पुरस्कार दिले असून 10,00,000 रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
नशामुक्त नवी मुंबई अभियान या कार्यक्रमाअंतर्गत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयानं 35 गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले 26,48,00,000 रुपयांचे अंमली पदार्थ आज नष्ट करण्यात आले. अंमली पदार्थांच्या अनुषंगाने पोलिसांना माहिती द्यायची असेल तर 8828112112 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केलं आहे.
धुळे शहरात एमडी ड्रग सदृश्य अंमली पदार्थांसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. 10,00,000 रुपयांच्या अंमली पदार्थांसह 17,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय. पुढचा तपास सुरू आहे.
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज दूरस्थ पद्धतीनं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला. 2,70,000 महिला शेतकऱ्यांसह 27 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1,540 कोटींहून अधिक रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्र्यांनी दिली. पूर आणि भूस्खलनाचा मोठा फटका बसलेल्या हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमधील शेतकऱ्यांना हा हप्ता प्राधान्याने देण्यात आला आहे. फेब्रुवारी 2019 ही योजना सुरू झाल्यापासून या तिन्ही राज्यांना 13,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी वितरित केला आहे असं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं सांगितलं. दरम्यान केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री पात्रुशेव यांची भेट घेत कृषी आणि अन्न सुरक्षा क्षेत्रात परस्पर सहकार्यावर चर्चा केली.
केंद्र सरकारनं अलीकडेच वस्तू आणि सेवा करात केलेल्या सुधारणा म्हणजे भारताच्या अप्रत्यक्ष कर व्यवस्थेच्या सुलभीकरणाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल ठरलंय. आजच्या भागात ऐकूया सर्वसामान्यांना उपयुक्त ठरणाऱ्या विविध साहित्यावरच्या जीएसटी करांविषयी.
केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या विविध स्टेशनरी साहित्यावरचा जीएसटी कमी केल्यानं आता सामान्यांवरचा शैक्षणिक खर्च कमी व्हायला मदत होणार आहे. या सुधारणांतर्गत वह्या, आलेखवही, गिरमिट, पेन्सिल अशा विविध वस्तू पूर्णपणे करमुक्त केल्या आहेत. त्यामुळे हे साहित्य अधिक परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होणार आहे. तसंच 2500 रुपयांपेक्षा कमी विक्री मूल्य असलेल्या पादत्राणांवरच्या जीएसटीतही कपात करण्यात आली आहे. यासोबत लाकूड दगड धातूंपासून बनवलेल्या वस्तूंवरही करांचा दर 5% कमी केला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात आदिवासी पारधी भटक्या विमुक्त जातींच्या मागण्यांसाठी भूमी मुक्ती मोर्चा या संघटनेच्या माध्यमातून आज खामगाव इथल्या उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन केलं. तत्पूर्वी आंदोलकांनी खामगाव शहरातून मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केलं.
माजी प्रधानमंत्री दिवंगत डॉ मनमोहन सिंग यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. डॉ मनमोहन सिंग यांनी दीर्घ सार्वजनिक जीवनात राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाची आठवण कायम स्मरणात राहील. सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून दिलेल्या योगदानाचं विशेषतः देशाच्या विकासासाठी महत्वाचं असल्याचं मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय.
डिजिटल युगाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, त्यासंदर्भातील सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्याव्यात, असं आवाहन जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केलं. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन उद्घाटन डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं.
नवी मुंबईतल्या कोपरखैरणे विभागात विविध नागरी समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज जन आक्रोश मोर्चा काढला. अहिल्याबाई होळकर माता बाल रुग्णालयाचं कार्यान्वय, खराब रस्ते पदपथ, मलेरिया डेंग्यूची साथ, अतिक्रमण, उद्यानाची दुरवस्था इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर फोर मालिकेतला तिसरा सामना भारत आणि श्रीलंकेदरम्यान होईल. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रात्री 8 वाजता सुरु होईल. भारत आधीच अंतिम फेरीत पोहोचला आहे, तर पाकिस्ताननं काल बांगलादेशला 11 धावांनी हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानात यांच्यात येत्या रविवारी अंतिम सामना होईल.
छत्तीसगड राज्यात मुसळधार पाऊस पडल्यानं भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीच्या पुलावरनं पाणी वाहू लागलं होतं. त्यामुळे आज सकाळपासून दिवसभर भामरागड आलापल्ली मार्ग बंद होता. मात्र संध्याकाळी 5:30 सुमाराला पूर ओसरल्यानं वाहतूक सुरू झाली. गेल्या 24 तासात सिरोंच्या तालुक्यात सर्वाधिक सुमारे 70 मिलीमीटर पाऊस झाला. आज दुपारी गडचिरोली शहरासह काही भागात प्रचंड मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अर्धा तास पावसानं हजेरी लावली.
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी आणि वसमत तालुक्यात सततच्या पावसामुळे केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यांपासून मुसळधार पाऊस पडत असून फळबागांना नुकसान भरपाई देण्याबाबत शासनानं त्वरित निर्णय घ्यावा अशी स्थानिकांकडून मागणी करण्यात येत असल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे. सोलापूर जिल्ह्यात सीना नदी वडकवाड येथे धोका पातळीच्या वर वाहत आहे, तर टाकळी येथे भीमा नदी इशारा पातळीच्या वर वाहत असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून सोलापूरमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची 2 पथकं तैनात करण्यात आली आहेत. तसेच सचेतच्या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेच्या पूर्वसूचना देण्यात आल्या आहेत.
येत्या 2 दिवसात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. राज्यात नांदेड, लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर या 9 जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परिसरात उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकार राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना आश्वासन. राज्यात संरक्षण सामग्रीच्या उत्पादनांचे 3 कॉरिडॉर विकसित करण्याला मंजुरी द्यावी अशी मुख्यमंत्र्यांची प्रधानमंत्र्यांकडे मागणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 8 आणि 9 ऑक्टोबरला राज्याच्या दौऱ्यावर. राज्य लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी होणारी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा आता येत्या 9 नोव्हेंबरला होणार. आणि राज्यातल्या 9 जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परिसरात उद्याकरता मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
नमस्कार.